Wir Bandhu ani Bhagino. Namo Bhujare. Jai Bhim.
Just switch my mobile.
बंधूंनो आणि भगिनींनो सुरुदिनचं प्रवचन सुरू करण्या अगोदर सगळ्यांना विनंती आहे की तुमचे मोबाईल्स कृपया स्विच ऑफ करून ठेवा, कमीत कमी सायलेंटवर तरी करून ठेवा, मध्येच तो वाजू नये एवढी विनंती आहे.
Yes, please do turn off your mobile phones, otherwise it's like a Bollywood movie.
तर जर तुम्ही तुमचे मोबाईल बंद नाही केले तर एखाद्या बॉलिवूडच्या सिनेमासारखं ती गोष्ट होईल.
Every now and again there's a song comes in the middle of the movie.
आणि जसं त्या सिनेमामध्ये मध्ये मध्ये गाणे येत असतं तसं प्रवचनामध्ये पण गाणे येईल.
If there's any singing, Yashas Sagar will do.
आणि जर गायचंच असेल तर सुभूती गातली.
So dear brothers and sisters, I came in very late last night from Nagpur.
Tera bandhu ani bhaginino kalcha ratri mi far ushira Nagpurun alo.
I didn't get much sleep last night.
Khara tar kalcha ratri pureshi jhop mala milali nahi.
And I must admit when I came I was feeling quite tired.
Ani mala he manne kelas paije ki jeva mi ithe alo teva mala thakla sarkha vatat hota.
But just seeing all of you I feel so much energy.
परंतु लक्षात घ्या की इथे केवळ आलेलो आहे मी आणि खूप शक्ती असल्यासारखं मला वाटत आहे.
So many old friends here.
अनेक माझे जुने मित्र इथे आहेत.
So many people I've known for so many years.
असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना अनेक वर्षापासून मी ओळखत आहे.
Some of you I've known since you were quite small.
तुमच्यापैकी काही लोकांना तर मी तुम्ही अगदी लहान असल्यापासून ओळखत आहे.
And yes, I've many new friends I've made in the last talks I've given here.
आणि निश्चितच मागच्या प्रवचनानंतर अनेक नवीन मित्रांना सुद्धा मी मिळवलेला आहे.
So seeing you all I feel immediately full of energy.
आणि तुम्हाला केवळ पाहून मला पूर्ण उत्साहित झाल्यासारखं वाटतंय, पूर्ण शक्तीनिशी
वाटतं.
आणि हा 3 दिवसाचा पुढचा जो प्रवास आहे मी खरंच तुमच्या सोबत करणार आहे याचा मला खरंच आनंद होतोय.
I want to explore with you something that's very very important to me and I believe could be very important to you.
तर अशा गोष्टीची मी तुमच्यासोबत पुढच्या 3 दिवसामध्ये चर्चा करणार आहे जी गोष्ट माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि माझा असा विश्वास आहे की ती गोष्ट तुमच्यासाठी सुद्धा तशीच महत्वाची असेल.
जस्ट अ फ्यू वीक्स अगो आय हॅड अ बर्थडे.
काही आठवड्यांपूर्वी माझा वाढदिवस होता.
माय एज बर्थडेज कम व्हेरी व्हेरी क्विकली.
आणि माझ्या वयाच्या माणसांसाठी वाढदिवस फार लवकर लवकर येतात.
यु नो व्हेन यू आर 5 युअर बर्थडे टेक्स 7 इयर्स टू कम.
आणि जेव्हा तुम्ही 5 वर्षाचे असता तेव्हा तुमचा वाढदिवस यायला 7 वर्ष लागतात.
When you're 64, birthdays come every week.
आणि जेव्हा तुम्ही 64 वर्षाचे असता जणू काही वाढदिवस आठवड्याला येतात.
But anyway, you know that when you have a birthday, when you complete a year, it's a time when you start reflecting.
तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा वाढदिवस असतो 1 वर्ष तुम्ही पूर्ण करता तेव्हा तो अशा क्षण असतो की जेव्हा तुम्ही चिंतन करायला सुरुवात करता.
And especially when you're getting older like I am.
आणि विशेषतः जेव्हा तुम्ही म्हातारे होत असता वयस्कर होत असता तेव्हा जसा मी झालेलो आहे.
So I was thinking, well, what is the most important event in my life?
आणि मग मी विचार करत होतो की माझ्या जीवनामधील सर्वात महत्वपूर्ण घटना कोणती आहे.
And I'm sure all of you have sometimes thought about that.
आणि याची निश्चिती आहे मला की अशा विषयी निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी ना कधी विचार केलेला असेल.
Well, of course, your birth is very important.
निश्चितच तुमचा वाढदिवस फार महत्वाची गोष्ट आहे.
Although we don't usually remember that.
कधी कधी आपल्याला तेवढं आठवणीत राहत नाही ते.
And of course, when you graduate, that's very important.
जेव्हा तुम्ही पदवी धारण करता ती गोष्ट सुद्धा फार महत्वाची असते.
It's very important when you marry.
जेव्हा तुम्ही लग्न करता ती गोष्ट सुद्धा महत्वाची असते.
If you choose to marry.
जर तुम्ही तुमचं लग्न झालेलं असेल तर.
But it's usually a very big event in people's lives.
परंतु निश्चितच लग्न एखाद्याच्या जीवनामधली फार मोठी घटना असते.
The birth of a child is a very very important event.
आणि बालकाचा जन्म होणं सुद्धा फार महत्वाची गोष्ट असते.
So many events in our lives are significant for us.
आणि आपल्या जीवनातील अशा कितीतरी घटना असतात की ज्या आपल्या जीवनासाठी फार महत्वपूर्ण असतात.
And our lives really are made up of these important significant events.
आणि आपलं जीवन जणू काही अशा महत्वपूर्ण घटनांनीच बनलेलं असतं.
So I asked myself, what is the most important event in my life?
आणि म्हणून मी माझ्या स्वतःला प्रश्न विचारला की माझ्या जीवनामध्ये सर्वात महत्वपूर्ण घटना कोणती आहे.
And for me there's absolutely no thought needed.
आणि माझ्यासाठी तर याच्यासाठी विचार करण्याची आवश्यकता सुद्धा नाही.
It's completely obvious and clear to me even now.
आणि अगदी आता सुद्धा ही गोष्ट माझ्यासाठी सहज आहे, अगदी स्वाभाविक आहे.
It's the day that I was ordained into the Triratna Buddhist order.
आणि तो दिवस म्हणजे त्या दिवशी त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये माझी धर्मचारी दीक्षा झाली.
I was ordained when I was just 24 years old.
आणि माझी दीक्षा त्यावेळेस झाली ज्यावेळेस मी केवळ 24 वर्षांचा होतो.
And I'm now 64.
आणि आता मी 64 वर्षाचा आहे.
It doesn't take much mathematics to work out what that means.
आता याच्यासाठी याचा अर्थ काय होतो याच्यासाठी खूप जास्त गणित करण्याची गरज नाही.
I've been ordained for just 39 years as it happens. Yeah.
आणि आता जवळपास 29 वर्ष झालेली आहेत मला दीक्षित होऊन.
So three quarters of my life has been as a member of the order.
तर माझ्या जीवनातला जवळपास तीन हिस्से जणू काही संघामध्ये गेलेले आहेत.
When I look back on my life, I can see that everything before then was leading to that point.
आणि जेव्हा मी या गोष्टीचा विचार करतो तर त्याच्या अगोदरची प्रत्येक गोष्ट जणू काही त्या बिंदू पर्यंत माझं जीवन चाललेलं होतं.
And everything after that has come out of that moment.
आणि त्याच्यानंतर जे काही घडलेलं आहे त्या बिंदूपासून त्या क्षणापासून पुढे घडत गेलेलं आहे.
It's a very extraordinary experience being ordained.
आणि अशा प्रकारे दीक्षित होणं फार अद्वितीय असा अनुभव असतो.
I remember so clearly that time it was in November, so it's quite cold in England.
आणि तो ती घटना अगदी स्पष्टपणे मला आठवते. नोव्हेंबरचा तो महिना होता आणि अतिशय थंडीचा महिना होता.
It wasn't snowing, but it could have been.
अर्थात बर्फ पडत नव्हता, कदाचित पडू शकला असता.
And it was in a farmhouse in the middle of a forest.
आणि एका जंगलामध्ये एका फार्म हाऊस मध्ये ती गोष्ट घडलेली होती.
When you say jungle, it's not like that in England.
तर जेव्हा तुम्ही जंगल म्हणता तेव्हा भारतासारखं जंगल इंग्लंडमध्ये नसतं.
नो लायन्स, नो टायगर्स, नो मंकीज.
तर वाघ असत नाही, सिंह असत नाही, माकडं सुद्धा असत नाही.
बट व्हेरी व्हेरी पीसफुल, सराउंडेड बाय नेचर.
परंतु फार शांत आणि पूर्णपणे निसर्गाने भरलेलं होतं.
अँड वी हॅड अ वन वीक रिट्रीट, व्हेरी इंटेन्सिव्ह रिट्रीट.
फारच सखोल असं एक आठवड्यांचं ते शिबिर होतं.
वन इव्हनिंग आवर टीचर उर्गेन संग्रक्षिता अराइव्ह्ड.
एके संध्याकाळी आमचे गुरु भंते संग्रक्षित आले.
अँड I and four other men received our private ordinations.
आणि त्या दिवशी माझ्यासोबत आणखी चार जे माझे मित्र होते त्यांना व्यक्तिगत दीक्षा मिळाली.
So your teacher is alone in a small shrine room.
तुमचा जो गुरु आहे तो एका छोट्या पूजास्थानामध्ये एकटे असतात.
And you go into that shrine room.
आणि मग तुम्ही त्या पूजास्थानामध्ये एकटे जाता.
And he simply leads you in the recitation of the refuges and precepts.
आणि एक प्रकारे त्रिसरण आणि दशशीलाचं जे पठण आहे त्याचं नेतृत्व ते तुमच्यासाठी करतात.
Just a few words in the Pali language.
पाली जे भाषा आहे त्याचे काही शब्द उच्चार होतात.
Very very simple ceremony.
फारच साधा असा हा समारंभ असतो.
But completely changed my life.
अगदी साधा समारंभ असला तरी माझं पूर्णपणे जीवन त्याने बदलवलं.
I went into that room one man, I came out another.
त्या पूजास्थानामध्ये मी एक व्यक्ती म्हणून दुसरा व्यक्ती म्हणून गेलो होतो आणि बाहेर अगदी दुसरा व्यक्ती म्हणून आलो.
I went in Alex Kennedy.
मी आतमध्ये जाताना अलेक्स केनडी होतो.
And I came out Dhammachari Subhuti.
आणि मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मी धम्मचारी सुभूती होतो.
Except I couldn't tell anybody what my name was.
परंतु त्यावेळेस मी कुणालाही माझं नाव काय आहे हे सांगू शकत नव्हतो.
Because you don't announce your name is not announced until the public ceremony the next day.
आणि जोपर्यंत दुसऱ्या दिवशी जाहीर दीक्षा कार्यक्रम होत नव्हता तोपर्यंत तुम्हाला तुमचं नाव सांगण्याची परवानगी नव्हती.
But even now I can remember that moment as if I was there.
आजही मी तो प्रसंग जसा तसा आठवतो जणू काही मी तिथेच आहे या स्वरूपात.
इट सीम्ड अ मोमेंट आउटसाइड टाइम.
जणू काही तो प्रसंग जणू काही काळ आणि वेळेच्या पलीकडे असल्यासारखा वाटतो.
इट वॉजंट जस्ट विद इन द नॉर्म ऑफ फ्लो ऑफ टाइम इट सीम्ड.
आणि ज्या सर्वसाधारण पद्धतीने आपला वेळ जात असतो अगदी तशा प्रकारचा तो मला अजिबात भासत नाही.
व्हॉट वॉज हॅपनिंग वॉज सो सिग्निफिकंट दॅट इट took me out of the flow of time.
आणि ज्या त्यावे जे काही घडत होतं ते माझ्यासाठी एवढं महत्त्वाचं होतं की जणू काही काळाच्या पलीकडे गेल्यासारखी ती बाब होती.
And I remember going in and seeing Bhante Sangharakshita sitting there.
मला आठवतं की मी तिथे गेलो आणि भंते तिथे बसलेले होते.
And I knew him quite well.
आणि मी त्यांना खूप चांगल्या तऱ्हेने ओळखत होतो.
But as if when I saw him on that occasion, he wasn't just संघर्षित
परंतु असं जरी असलं तरी त्या क्षणाला जेव्हा मी त्यांना पाहिलं तर जणू काही ते संघर्षित नसल्यासारखे होते.
He was all for his teachers going back to the Buddha himself.
ते एक प्रकारचे असे गुरु होते की जे बौद्ध काळापर्यंत जे गुरु होऊन गेलेले होते त्यांच्यापैकी एक होते.
That's what it felt like.
माझ्यासाठी जणू काही ती गोष्ट तशी वाटलेली होती.
I was going into the presence of the great Buddhist tradition coming from the Buddha.
आणि मी अशा परंपरेच्या संपर्कात जात होतो जी परंपरा प्रत्यक्ष बुद्धापासून आलेली आहे.
And when I recited the refuges after him, I felt I was reciting them before the Buddha.
आणि जेव्हा त्रिसरण आणि पंचशील मी त्यांच्या नंतर म्हटलं तेव्हा म्हणताना मला असं वाटत होतं की जणू काही मी बुद्धा समोरच त्रिसरण आणि दशशील म्हणतो
आहे.
आणि मला आठवतं की त्यानंतर मला फार आनंदी झाल्यासारखं वाटलं. आणि अगदी तेव्हापासून मला खूप आनंदी झाल्यासारखं वाटत
राहिलं. The fulfillment that I experienced then.
तर जो आनंद मी तिथे घेतला जे समाधान मी तिथे अनुभवलं त्या समाधानाच्या बाबतीत काहीतरी विशेष होत.
So the next day in the morning we had the public ordination ceremony.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग जाहीर दीक्षा समारंभ होता.
In India public ceremony means several thousand people.
आणि भारतामध्ये जर असा जाहीर दीक्षा समारंभ असेल तर हजारो लोक असतात.
I think on this occasion there were 30 people for the public.
आणि तिथे मात्र ह्या जाहीर दीक्षेसाठी केवळ 30 लोक आलेले होते.
There were not many Buddhists in Britain. There weren't in those days anyway.
आणि निश्चितच त्या काळात ब्रिटनमध्ये खूप जास्त बौद्ध नव्हते.
Maybe many of them were there in that room.
आणि कदाचित त्यांच्यापैकी बहुतेक लोक त्या खोलीमध्ये होते.
You just make the same commitment again but with other people witnessing you.
अर्थात तिथे तुम्ही काय करता तर तुमची तीच प्रतिज्ञाबद्धता पुन्हा करत असता फक्त त्यावेळेस बाकीचे लोक साक्षीला असतात. आणि जशी माझी अगोदरची भावना होती अगदी तशाच भावना त्या दिवशी सुद्धा होत्या.
बट इट्स मोर ओपन मोर जॉयस बिकॉज यू आर लिंकिंग अप विथ अदर पीपल.
परंतु ती अधिक खुली आणि अतिशय आनंदाची होती कारण त्यावेळेस तुम्ही इतर लोकांसोबत तुमचा संबंध निर्माण करता.
अदर पीपल हियर युअर नेम.
आणि त्यावेळेस काय होतं की इतर लोक तुमचं नाव ऐकतात.
इट्स an extraordinary experience this new name.
नवीन नाव असणं फारच अद्वितीय असा अनुभव आहे.
For 24 years I'd gone by the name of Alex Kennedy.
आणि जवळजवळ 24 वर्षे मी त्या नावासहित राहिलेलो होतो जे अलेक्स कॅनडी आहे.
अलेक्स वॉज माय फादर वॉज ऑल्सो अलेक्स.
माझ्या वडिलांचं नाव पण अलेक्स होतं.
अँड वन ऑफ माय ग्रँड ग्रेट ग्रँडफादर्स वॉज अलेक्स.
आणि माझे जे पंजोबा आहेत ते सुद्धा अलेक्स होते.
And I had another name, Ernst, which was my great grandfather from Norway.
आणि
Ernst.
तर माझं आणखीन एक नाव होतं Ernst म्हणून ते सुद्धा माझे जे काही पंजोबा आहेत त्या किंवा वारस आहेत त्यांच्या त्याला वंश आहे त्यांचं नाव होतं.
I was very proud of these names, Alexander.
तर मला आजकाल ह्याच्याविषयी खूप अभिमान वाटतो. अलेक्झांडर म्हटलंय का
इस्कंदर.
आता सिकंदर आपल्याला माहिती आहे.
द ग्रेट कॉन्करर हू ऑलमोस्ट कॉन्करड इंडिया.
हा तर हा फार मोठा विजेता होता जवळजवळ त्याने भारताला जिंकलंच होतं.
अलेक्झांडर द ग्रेट.
अरे मला सुद्धा असं वाटायचं की मी महान सिकंदर आहे.
अँड देन कॅनडी.
आणि त्यानंतर माझं नाव कॅनडी आहे.
माय फॅमिली हॅड दॅट नेम फॉर generations centuries.
तर शतकोन शतक पिढ्यानपिढ्या माझ्या कुटुंबाचं हे नाव होतं.
इट्स अ स्कॉटिश नेम.
तर हे एक स्कॉटिश नाव आहे.
अँड इट हॅज अ स्पेशल मीनिंग इन स्कॉटिश.
आणि स्कॉटिश मध्ये त्याला एक विशिष्ट असा अर्थ आहे.
केन मीन्स हेड.
केनचा अर्थ होतो डोकं.
अँड नेडी कम्स आय कॅन्ट रिमेंबर हाऊ यू प्रोनाऊन्स इट बट इट कम्स फ्रॉम अ वर्ड इन आयरिश स्कॉटिश व्हिच मीन्स अग्ली.
तर हा नेडी जो शब्द आहे तो आयरिश किंवा स्कॉटिश भाषेतून आलेला आहे त्याचा अर्थ असा होतो की कुडूप.
सो माय नेम वॉज अग्ली हेड.
तर मग माझं आडनाव जे होतं ते होतं कुडूप डोकं.
हेड हे मीन चीफ.
तर हेडचा अर्थ अगदी मुख्य असा होतो.
सो आय एम व्हेरी प्राउड ऑफ दॅट नेम.
आणि मला त्या नावाचा सुद्धा फार अभिमान होता.
इट वॉज यू कुड से स्कॉटिश आदिवासी नेम.
तुम्ही असं पण म्हणू शकता की जे स्कॉटिश आदिवासी लोक आहेत त्यांचं ते नाव आहे.
स्कॉटिश ट्रायबल पीपल.
जे आदिवासी लोक आहेत स्कॉटलंड मधले त्यांच्यातून ते आलेलं आहे.
सो आय कॅरीड दॅट नेम फॉर 24 इयर्स.
आणि हे जे नाव आहे मी ते 24 वर्ष सोबत ठेवलेलं होतं.
आय फेल्ट अ लॉट ऑफ प्राइड इन दॅट नेम.
आणि मला त्या नावामध्ये फार अभिमान वाटायचा. परंतु ते नाव मी सोडून दिलं आणि मग मला नवीन नाव
मिळालं.
माझं हे नवीन नाव माझ्या कुटुंबाशी संबंधित नव्हतं.
सुभूती. I remember when Banji said that word, Subhuti.
आणि बंते मी जेव्हा तो शब्द म्हटला सुभूती तेव्हा मला ते आठवते अजून.
I couldn't do that, I couldn't say that.
तर भ मी म्हणू शकत नाही.
We don't have that sound in English. So
तशा प्रकारचं स्वर इंग्रजीमध्ये नाहीये.
And I remember listening to Banji say, Alex's name is Subhuti.
आणि मला आठवतं की बंते असे म्हणाले की अलेक्सचं नाव सुभूती आहे.
Well, of course, I knew who Subhuti was.
आणि मला माहित होतं की सुभूती कोण आहे.
He was one of the Buddha's leading disciples.
बुद्धाचे ते मुख्य शिष्य होते.
He was particularly famous in a sutra called the Prajnaparamita Vajracharika Sutra.
आणि ते विशेषतः प्रज्ञापारमिता वज्रचरिका सूत्रामध्ये त्यांचा उल्लेख आलेला आहे.
And he talks with the Buddha about ultimate wisdom.
आणि जे अंतिम प्रज्ञा आहे त्याच्याविषयी बुद्धाशी ते त्याच्यामध्ये बोललेले आहे.
So I felt very, very pleased indeed, very proud to have been given that name.
आणि हे नाव मिळाल्याबद्दल मला खरंच खूप आनंद झाला आणि अभिमान सुद्धा वाटला.
So I'd left my old family.
मी माझं जुनं कुटुंब सोडलं.
I was no longer a Kennedy.
आता मी केनेडी राहिलेलो नव्हतो.
My passport may say Kennedy, but that's not really me.
माझ्या पासपोर्टवर जरी केनेडी असलं तरी केनेडी मी नाहीये.
I entered the family of the Buddha.
मी बुद्धाच्या कुटुंबामध्ये प्रवेश केला.
I felt that very strongly.
आणि मला त्याची फार मजबूतीने जाणीव झाली.
Now I was part of the Buddha's family.
मला असं वाटलं की जणू काही आता मी बुद्धाच्या कुटुंबाचा घटक आहे, सदस्य.
And just as I felt proud of my own family,
जसं मी माझ्या कुटुंबाबद्दल मला अभिमान वाटतो,
I felt proud to belong to that family.
त्या कुटुंबाशी संबंधित असल्याबद्दल मला अभिमान वाटतो.
Now I felt proud, even prouder, far prouder to belong to the family of the Buddha.
आणि आता तर मला खूप मोठ्या प्रमाणात, अधिक प्रमाणात, खूप खूप मोठ्या प्रमाणात बुद्धाच्या कुटुंबामध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिमान वाटतो.
And I really felt I've been reborn.
मला खरंच असं वाटतं की माझा पुनर्जन्म झाला आहे.
And I felt that from now on my life was completely new.
आणि मला असं वाटतं की आतापासून माझं जे जीवन आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे, नवीन आहे.
Of course, in many, many ways it was exactly the same.
अनेक अर्थाने जीवन अगदी तशाच प्रकारचं होतं.
I had the same clothes on.
माझे कपडे सारख्याच प्रकारचे होते.
I looked the same.
मी जसा पूर्वी दिसायचो तसाच दिसत होतो.
I lived in the same place.
मी त्याच ठिकाणी राहत होतो.
I did the same things.
आणि ज्या गोष्टी मी पूर्वी करायचो अगदी त्याच गोष्टी मी करत होतो.
But inside everything was completely different.
परंतु आतमध्ये मात्र प्रत्येक गोष्ट बदललेली होती.
So it's this that I want to talk about.
आणि ह्याच गोष्टीबद्दल मी तुमच्याशी बोलू इच्छितो.
I want to talk about this transformation.
ह्या परिवर्तनाबद्दल मी तुमच्याशी बोलू इच्छितो.
I want to talk about this rebirth.
ह्या पुनर्जन्माविषयी मी तुमच्याशी बोलू इच्छितो.
This rebirth in the family of the Buddha.
बुद्धाच्या कुटुंबामध्ये पुनर्जन्मित होण्याविषयी बोलू इच्छितो.
And I'm going to talk about it over these three nights.
आणि ह्या विषयी मी पुढच्या तीन रात्री तुमच्यासोबत बोलणार आहे.
So, yes, what happened?
काय घडतं?
Just a few words in Pali were said.
केवळ काही शब्द पालीमध्ये बोलले गेले.
वर्ड्स दॅट सम ऑफ देम आय नेव्हर हर्ड बिफोर.
काही असे पण शब्द होते की ज्यांना याच्यापूर्वी कधीच मी ऐकलेलं नव्हतं.
आय रिमेंबर दॅट यू हॅव टू मेक द रिक्वेस्ट इन पाली.
मला आठवतं की तुम्हाला विनंती करावी लागते पालीमध्ये.
बंतेंनी
ते शब्द जे आहेत विनंतीचे पालीमध्ये उच्चारले.
Anyway, you have to say some words in Pali. I don't know what they are.
Never mind.
When you need to remember them, you can never remember them.
तर जेव्हा तुम्हाला खरंच आठवायचं असतं तेव्हा गोष्टी आठवत नाहीत.
But I'd never heard them before.
ते शब्द मी कधीच याच्यापूर्वी ऐकलेले नव्हते.
Banji said the words.
पण त्यांनी ते शब्द उच्चारले.
Then I was supposed to say them.
आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या मागे बोलणार होतो.
All I could do was say
आणि माझ्या तोंडून केवळ असं निघालं.
I knew Buddhang Saranam Gacchami. I knew that.
मला बुद्धं सरणं गच्छामी माहित होतं.
But I didn't know many of these words.
परंतु बाकीचे जे शब्द होते ते बरेचसे शब्द मला माहित नव्हते.
So I said words I didn't understand.
काही शब्द तर मी समजू पण शकलो नाही.
I knew what they signified.
मला त्यांचं महत्व काय आहे हे माहित होतं.
But I didn't know, I'd never heard those words before.
परंतु ते शब्द मला माहित नव्हते, त्यांना याच्या पूर्वी कधीच मी ऐकलेलं नव्हतं.
But even so, I came out a different man.
असं जरी असलं तरी जेव्हा मी तिथून बाहेर आलो तेव्हा एक वेगळा व्यक्ती होतो.
सो व्हॉट हॅपन्ड,
नेमकं काय घडलं?
वेल, इट्स व्हेरी सिंपल.
अगदी साधी गोष्ट आहे.
आय कमिटेड मायसेल्फ फुली टू द बुद्ध धम्म अँड संघा.
तर काय घडलं तर मी पूर्णपणे माझ्या स्वतःला बुद्ध धम्म संघाप्रती प्रतिज्ञाबद्ध झालो.
आय प्रॉमिस टू मेक द बुद्ध धम्म अँड संघा द सेंटर ऑफ माय लाईफ.
मी जणू काही याचं वचन दिलं की बुद्धम संघाला मी माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी करेल.
I said from now on the Buddha Dhamma and Sangha will be present.
आम्ही असं ठरवलं की माझ्या जीवनामध्ये बुद्धम संघ इथून पुढे उपस्थित राहतील.
From now on I will measure my life by the Buddha Dhamma and Sangha.
इथून पुढे माझ्या जीवनाचं मोजमाप मी बुद्धम संघाला समोर ठेवून करेल.
Of course I knew I wasn't going to be able to keep to that standard all the time.
आणि ही गोष्ट पण मला माहित होती की प्रत्येक वेळी त्या दर्जाला राखणं मला तेवढं शक्य पण होणार नाही.
Because there's still very ordinary feelings and desires going on in me.
कारण त्यावेळेस अजूनही ज्या सर्वसाधारण तृष्णा असतात, इच्छा असतात, त्या माझ्यामध्ये होत्या.
But I knew that I could keep the Buddha Dhamma and Sangha back in the center.
परंतु ही गोष्ट मला माहित होती की पुन्हा पुन्हा मी माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी बुद्ध धम्म आणि संघाला ठेवू शकतो. काही वेळासाठी ते दूर जातील, पुन्हा मी त्यांना ओढून
आणेल.
कदाचित मी त्यांच्या त्यांना बघण्यापासून थांबेल, परंतु ते पुन्हा तिथे येतील. मला माहित होतं की मी त्यांना तिथे ठेवू शकेल. आणि मला माहित होतं की मी सातत्याने बुद्धम आणि संघाला केंद्रस्थानी ठेवण्यासाठी प्रयत्नरत राहील. आणि हीच गोष्ट मी तिथे केली. ही गोष्ट एवढी सोपी
आहे.
मी माझ्या स्वतःला बुद्धम संघाप्रती प्रतिज्ञाबद्ध केलं.
Pleased to say that I've been able to sustain that commitment.
आणि मला खरंच हे सांगणं शक्य होत आहे की ते जी प्रतिज्ञाबद्धता आहे त्या प्रतिज्ञाबद्धतेला मी राखू शकलो आहे.
Not well enough.
अर्थात पुरेसं चांगल्या तऱ्हेने नाही.
So many ways I fall down.
अनेक अशा मार्ग आहेत की ज्याच्यामुळे त्या प्रतिज्ञाबद्धतेपासून मी दूर जातो.
That's why my ears are very long now.
आणि त्याच्यामुळेच माझी कान जरा लांब झालेले आहेत.
Yes, all the time. One forgets, one drifts away.
प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला कोणी आपण विसरत असतो त्या गोष्टीला, आपण त्याच्यापासून दूर जातो.
But I've been able continuously to pull myself back.
परंतु वेळोवेळी मी पुन्हा खेचून स्वतःला आणू शकलो त्याच्याकडे.
And I can say quite confidently and without pride that I have been able to sustain that commitment.
आणि मला अगदी आत्मविश्वासानं आणि कुठल्याही प्रकारच्या अभिमानाशिवाय हे मी सांगू शकतो की त्या प्रतिज्ञाबद्धतेला मी राखू शकलो.
इफ आय हॅड मेड इट आय वुडंट बी एबल टू सस्टेन इट.
जर ही प्रतिज्ञाबद्धताच मी केली नसती तर तिला राखणं मला शक्य झालं नसतं.
इफ आय हॅडंट मेड दॅट डिक्लेरेशन आय वुड जस्ट ड्रिफ्टेड थ्रू माय लाईफ.
जर कदाचित ती घोषणा मी केली नसती तर माझ्या जीवनामध्ये मी भिरकटलो असतो.
Perhaps I'd have made a success of life. I don't know.
कदाचित माझं जीवन वेगळ्या पद्धतीने यशस्वी झालं असतं, मला माहित नाही.
Reasonably well educated, I'm reasonably intelligent, I probably could have had a successful life.
मी बऱ्यापैकी बुद्धिमान होतो, चांगल्यापैकी शिकलेला होतो, कदाचित माझं जीवन बऱ्यापैकी यशस्वी झालं असतं.
But I know that if I hadn't committed myself to the three jewels I would not have been able to keep them at the center of my life.
आणि ह्याची मला खात्री माहिती होती की जर मी माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारे बुद्धम संघाला प्रतिज्ञाबद्ध नसतो झालो तर त्यांना माझ्या मध्यवर्ती जीवनात ठेवणं शक्य झालं नसतं.
We need to commit ourselves.
आणि म्हणून आपलं स्वतःला प्रतिज्ञाबद्ध होणं गरजेचं आहे.
And commit ourselves deeply.
आणि अगदी सखोलतेने स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करणं महत्त्वाचं आहे.
Now commitment doesn't mean simply inspiration.
प्रतिज्ञा बद्धतेचा अर्थ केवळ प्रेरणा असा होत नाही.
Sometimes we are very inspired.
कधी कधी आपण फार प्रेरित असतो.
You know, you sit maybe in meditation sometimes.
कधी कधी तुम्ही ध्यानात बसता.
Whole of the rest of my life I will devote to the Buddha Dhamma and Sangha.
आणि मग तिथे ठरवता की आता इथून पुढचं सगळं माझं जीवन मी बुद्ध धम्म संघासाठी वाहीन.
But then you forget.
आणि त्यानंतर तुम्ही विसरून जाता.
Meditation ends.
ध्यान संपून जातं.
Other things happen.
आणि बाकीच्या गोष्टी घडतात.
And you forget.
आणि तुम्ही विसरून जाता.
So it's something more than inspiration.
आणि प्रतिज्ञाबद्धता प्रेरणेपेक्षा काहीतरी वेगळी आहे.
You can be very very sincere.
तुम्ही फार प्रामाणिक असू शकता.
You can be very devoted.
तुम्ही फार समर्पित असू शकता.
But that is not commitment.
परंतु ती म्हणजे प्रतिज्ञाबद्धता नाही.
To commit yourself, you need to be able to put all your energies behind your commitment.
आणि प्रतिज्ञाबद्ध होण्यासाठी तुमच्या सगळ्या शक्ती तुमच्या प्रतिज्ञाबद्धतेच्या मागे ठेवणं आवश्यक असतं.
So what we're talking about is something more than just saying buddhang saranam gacchami.
आणि इथे केवळ बुद्धंग शरणम गच्छामी म्हणण्यापेक्षा काहीतरी जातीचा आहे या गोष्टीविषयी आपण बोलत आहोत.
We're talking about the moment at which you completely fix your life upon the Buddha Dhamma and Sangha.
आपण अशा क्षणाविषयी बोलत आहोत की ज्या क्षणी तुम्ही तुमचं संपूर्ण जीवन केवळ बुद्ध धम्म संघावर आधारित ठेवता.
This is not something to be done lightly or easily.
आणि ही अशी गोष्ट आहे की जी सहजगत्या होऊ शकत नाही.
You need a lot of training to be able to make that commitment.
आणि अशा प्रकारच्या प्रतिज्ञाबद्धतेसाठी तुम्हाला खूप साऱ्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
You need a lot of testing to make that commitment.
त्याच्यासाठी तुमच्या वेगवेगळ्या परीक्षणाची चाचण्यांची गरज असते.
In a way, the whole of our Tri Ratna Bodh Mahasangha is to do with training people for that commitment.
आणि त्रैलोक्य त्रिरत्न बौद्ध महासंघ यासाठीच आहे की अशा प्रकारच्या प्रतिज्ञाबद्धतेसाठी लोकांना प्रशिक्षित करणं.
All our classes, all our study and so forth is training people to make that commitment.
आपले सगळ्या प्रकारचे वर्ग जे असतात क्लासेस जे असतात त्यांचा मुख्य उद्देश हा आहे की अशा प्रकारचं प्रशिक्षण प्रतिज्ञाबद्ध करण्याचं प्रशिक्षण लोकांना देणं.
You're preparing yourself to put all your weight behind going for refuge to the three jewels.
एक प्रकारे तुमची सगळं वजन सगळी शक्ती तुम्ही तुमच्या ह्या बिहाइंड दी
गोइंग फॉर रेफ्यूज
शरणगमनाच्या मागे ठेवण्यासाठी तुम्ही तयार होत असता.
Yes, we say buddhang saranam gacchami.
आपण बुद्धंग शरण गच्छामि म्हणतो.
And we mean it.
आणि आपल्याला खरंच तसं वाटत असतं.
But we're not able yet to put ourselves fully behind it.
आणि असं जरी असलं तरी देखील त्याच्या मागे आपल्याला स्वतःला ठेवणं पूर्णपणे ठेवणं शक्य होत नाही.
इट्स कम्प्लीटली सिन्सिअर.
आपण हे म्हणताना पूर्ण प्रामाणिक असतो.
देयर इज नो डाउट.
त्याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही.
बट वी आर नॉट एबल येट टू ऑर्गनाइज आवर लाइव्स completely upon the Buddha Dhamma and Sangha.
तरी देखील आपलं संपूर्ण जीवन आपण बुद्ध धम्म संघाला धरून नियोजित करू शकत नाही.
That takes preparation, that takes effort.
त्याच्यासाठी तयारीची आवश्यकता असते, त्याच्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते.
That takes training.
त्याच्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
So everything we do in our Tri Ratna Bodh Mahasangha is helping people to make that commitment more and more deeply.
आणि त्रैत्न बौद्ध महासंघामध्ये जे काही सगळं आपण करतो ते यासाठी करतो जेणेकरून लोक अशा प्रकारची प्रतिज्ञाबद्धता अधिक सफलपणे करू शकतील.
We test you.
आम्ही तुमची चाचणी घेतो.
If you ask to join our order, we test you very carefully.
जर तुम्ही आमच्या संघामध्ये येण्यासाठी जर विनंती केलेली असेल तर फार काळजीपूर्वक आम्ही तुमची परीक्षा घेतो.
Some of you have been waiting for years for ordination.
तुमच्यापैकी काही लोक वर्षानुवर्षे वाट बघतायत धम्मचारी बनण्यासाठी.
Because we're waiting to test you.
त्याचं कारण हे आहे की आम्ही तुमची परीक्षा घेण्याची वाट बघतो.
We're waiting to see when we can be fully confident that you can commit yourself.
आणि एक प्रकारे ह्या गोष्टीची आम्ही वाट बघतो की ज्याच्यामध्ये आम्हाला आत्मविश्वास असेल की तुम्ही पूर्णपणे प्रतिज्ञाबद्ध होण्यासाठी आता तयार आहात.
वी हॅव टू सी इट.
आम्हाला ते बघता आलं पाहिजे, बघितलं पाहिजे.
यू मे बी रेडी टू कमिट युअरसेल्फ बट वी हॅव टू सी इट.
कदाचित तुम्ही तयार असाल स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करण्यासाठी परंतु आम्ही त्याला बघू शकलो पाहिजे.
बिकॉज यू नीड टू बी एबल टू सस्टेन युअर कमिटमेंट अंडर ऑल सर्कमस्टान्सेस.
कारण तुमच्या ह्या प्रतिज्ञाबद्धतेला सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्ही चालू ठेवू शकला पाहिजे.
नाउ लुकिंग अराउंड द ऑडियन्स आय डोंट हॅव टू टेल यू दॅट जिंदगी मुश्किल है.
आता लोकांकडे बघून मला हे सांगण्याची गरज नाही की लाईफ इज डिफिकल्ट.
जीवन कठीण आहे. नॉट जेवन, जीवन. I kept on asking, I learned this Marathi expression, nasta zala. Nasta zala ka?
Yes. तर लोक जे सातत्याने विचारत असतात की नष्ट झाला का, तर त्याच्याविषयी मी विचार
करत असतो. जेवण झालं का?
आणि कधी कधी लोक मला विचारतात की जेवण झालं का?
आणि
असं विचारल्यानंतर मला असं वाटतं की अरे जीवन तर अजून चालूच आहे, अजून झालेलं नाही.
There's so many problems.
तर खूप साऱ्या समस्या असतात.
There's problems in family
life. कौटुंबिक जीवनामध्ये समस्या आहे.
A lot of economic problems nowadays.
आजच्या दिवसांमध्ये तर खूप जास्त आर्थिक समस्या आहेत.
I know the struggle that my friends have to get their children into schools.
मला माहिती की माझ्या काही मित्रांना तर शाळेमध्ये मुलांना टाकण्यासाठी सुद्धा फार त्रास होतो.
The difficulty of getting them through their exams.
त्यांच्या परीक्षेमधून जाण्यासाठी पास होण्यासाठी सुद्धा मुलांना फार त्रास होतो.
Difficulty of getting them to study.
त्यांना अभ्यास करायला लावणं सुद्धा फार कठीण आहे.
So many problems.
खूप साऱ्या समस्या आहेत.
And so much conflict and quarrel.
खूप सारा संघर्ष आहे, खूप सारी भांडणं आहे.
So much quarrel in families.
कुटुंबामध्ये खूप सारी भांडणं आहे.
At work.
कामामध्ये भांडणं आहे.
Even the महाविहार.
महाविहारामध्ये सुद्धा भांडणं आहे.
So many quarrels.
कितीतरी सारी भांडणं आहे.
Life is really difficult.
जीवन खरंच कठीण आहे.
As the chairman said, संसार, this is where you live.
तर चेअरमननी सांगितलं की हे संसार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही राहता.
That's where you've got to go for refuge.
आणि तेच असं ठिकाण आहे की जिथे तुम्ही शरणागमन केलं पाहिजे.
You can't wait until you go to Vrindavan and then go for refuge.
तुम्ही वृंदावनात जाईपर्यंत वाट बघू शकत नाही आणि तिथून मग शरणागमन कराल ही वाट बघू शकत नाही.
You can't say when I get to heaven then I will go for refuge.
तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी आता स्वर्गात गेल्यानंतर शरणागमन करेन.
When I retire then I will go for refuge.
तुम्ही असं पण म्हणू शकत नाही की आता मी निवृत्त झाल्यानंतर शरणागमन करेन.
When you retire it's too late.
जेव्हा तुम्ही निवृत्त होता तेव्हा फारच उशीर झालेला असतो.
Well, it's for many people they can do something but you shouldn't leave it so late.
अर्थात निवृत्तीनंतर सुद्धा काही लोक काही करू शकतात, परंतु एवढ्या उशिरापर्यंत ही गोष्ट करणं तुम्ही ठेवलं नाही पाहिजे.
You have to be able to go for refuge to the three jewels in the midst of your difficult life.
अगदी तुमच्या जीवनाच्या अगदी मध्यामध्ये सुद्धा तुम्ही शरणागमन केलं पाहिजे.
When money is difficult you have to go for refuge.
जेव्हा पैसा मिळवणं कठीण असतं तेव्हा तुम्ही शरणागमन केलं पाहिजे.
When husband is difficult, wife is difficult, you have to go for refuge.
जेव्हा नवरे अडचणीत असतात, कठीण असतात, बायका कठीण असतात, तेव्हा तुम्ही शरणागमन केलं पाहिजे.
Nothing else to do.
तर ह्याच्याशिवाय दुसरं काय करणार तुम्ही?
बरोबर. बरोबर. You have to go for refuge in the real situations of your life.
तुमच्या जीवनाच्या ज्या सत्य खऱ्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीमध्ये तुम्ही शरणागमन केलं पाहिजे.
It's not just on retreat.
केवळ शिबिरामध्येच करणं पुरेसं नाही.
It's not just once a week at the vihar.
केवळ आठवड्यातून एकदा विहारामध्ये शरणागमन करणं पुरेसं नाही.
It's not just when you meditate.
जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा ते पुरेसं नाही.
इट्स मोमेंट बाय मोमेंट इन द ग्रेटेस्ट डिफिकल्टीज ऑफ युअर लाईफ.
आणि ज्या क्षणोक्षणी ज्या मोठ्या अडचणी तुमच्या जीवनामध्ये येतील त्या क्षणी तुम्ही शरणागमन केलं पाहिजे.
आय रिमेंबर अ व्हेरी स्ट्रॉंग मोमेंट इन माय लाईफ.
मला आठवतं की माझ्या जीवनातील फार मोठा असा प्रसंग.
About 8 years before she finally died, my mother had a paralysis attack.
तर मरण्या अगोदर 8 वर्षापूर्वी माझ्या आईला लकवा झाला.
And as it happened, I came to see her that day.
आणि ज्या दिवशी ते घडलं त्या दिवशी मी एक प्रकारे तिला भेटायला गेलो होतो.
And she was completely paralyzed on one side of her body.
आणि एका शरीराच्या एका भागामध्ये पूर्णपणे लकवा झालेला होता.
And so I had to look after her until we could make some arrangements.
आणि एक प्रकारे तिच्याकडे मला लक्ष द्यावं लागलं आणि काही व्यवस्था करावी लागली.
For 2 or 3 weeks I just stayed with her and helped her as much as I could.
तर 2-3 आठवडे मी तिच्या सोबत राहिलो, तिची काळजी घेतली, तिच्याकडे लक्ष दिलं.
And I remember that well, she had to get up several times in the night to relieve herself.
तर रात्रीतून खूप वेळा तिला विसर्जनासाठी उठावं लागायचं.
And every now and again she'd ring a bell. I'd have to get up, help her out of bed.
आणि त्या त्या प्रत्येक वेळी ती घंटी वाजवायची, मला तिच्याकडे जावं लागायचं, अंथरुणावरून तिला उठवावं
लागायचं.
तुम्हाला माहितीये की लहान मुलं रात्री तुम्हाला सातत्याने उठवत असतात.
आणि
ती गोष्ट तुमची झोप उडवते, मोडते.
यू गेट नो स्लीप.
तुम्हाला झोप सुद्धा मिळत नाही.
अर्थात
मला काही मुलं नाही आहेत.
But I had my mother to look after like this.
परंतु मला माझी आई होती जिच्याकडे मला लक्ष द्यायचं होतं.
I couldn't sleep. I just couldn't sleep.
आणि मी झोपू शकलो नाही.
And after a while I felt I was sort of not going mad, but I just felt so fed up. I couldn't sleep.
आणि झोप न मिळाल्यामुळे मी काही वेडा झालो नाही, परंतु फार निराश झालो.
And I remember thinking to myself at one point, look, what's happening to my dharma life? I can't meditate.
आणि मग एका वेळेस माझ्या मनात असा पण विचार आला की आता माझ्या धम्मजीवनाचं काय होतं, मी ध्यान करू शकत नाहीये. आणि मग त्यावेळेस मी विचार केला, लक्षात आलं माझ्या की मी काय म्हंटल.
आय हॅड टू मेक लुकिंग आफ्टर माय मदर माय डम्ब लाईफ.
आणि मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्या आईची काळजी घेणं ही गोष्ट सुद्धा मी धम्मजीवन बनवू शकतो.
सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज.
तिथे कितीतरी अशा संधी आहेत.
जस्ट कंपॅशन.
ती एक करुणा आहे.
समरी हू सफरिंग.
Sorry?
Somebody who is suffering.
कोणीतरी असं आहे की ज्याला जो यातनेत आहे, दुःखात आहे.
Gratitude.
तिथे तुमची कृतज्ञतेची भावना.
How many nights did she lose for me?
तिने स्वतः माझ्यासाठी कितीतरी रात्री वाया घालवलेल्या.
Then life.
आणि जीवन स्वतः त्याच्याबद्दल विचार करणं.
This is life.
हे जीवन आहे, अशा प्रकारचं जीवन आहे.
Old age comes.
निश्चितच म्हातारपण येतं.
Old age comes to all of us if we live that long.
आपल्या प्रत्येकाला खऱ्या अर्थाने जीव म्हातारपण येतं. तुम्हाला त्याच्या यू बिलीव
इफ वी लिव्ह दॅट लॉंग.
हा आपण जर तिथपर्यंत राहिलो तर आपल्या प्रत्येकाला म्हातारपण येतं.
सिकनेस कम्स टू अस इफ वी लिव्ह सो लॉंग.
जर आपण पुरेशा कालावधीपर्यंत राहिलो तर आजारपण सुद्धा आपल्याला येतं.
वी विल बी हेल्पलेस अस शी वाज हेल्पलेस.
जशी ती असहाय्य होती अगदी आपण सुद्धा तसेच असहाय्य असू.
दिस इज लाईफ.
हेच जीवन आहे.
It's impermanent, it's insubstantial, it's unsatisfactory.
ते अनित्य आहे. कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये पक्की नाहीये. अनसबस्टॅन्शियल आहे.
दुःख.
आणि दुःख आहे.
Instead of thinking this is something getting in the way of my dharma life, this was my dharma life.
त्याला माझ्या जीवनाचा अडथळा बघण्याच्या ऐवजी हेच माझं जीवन आहे असं म्हणून बघणं महत्वाचं आहे.
We think of dharma life as something that we go away to.
कधी कधी असं आपल्याला वाटतं की धम्म लाईफ म्हणजे काहीतरी वेगळी दुसरीकडे जाणारी गोष्ट आहे.
We think of samsara, nirvana.
आपण असा विचार करतो की इथे संसार आहे, इथे निर्वाण आहे.
I will go away from samsara to nirvana.
आणि असा आपण विचार करतो की आता मी संसारापासून दूर जाईल, निर्वाणाकडे जाईल.
But you have to find nirvana in samsara.
परंतु तुम्हाला निर्वाण संसारामध्ये शोधावं लागेल.
I remember when we were setting up what is now the London Buddhist Center.
मला आठवतंय की आता ज्याला आम्ही लंडन बुद्धिस्ट सेंटर म्हणतो त्याची आम्ही स्थापना करत होतो, निर्मिती करत होतो.
इट वॉज अ बिग ओल्ड फायर स्टेशन इन द व्हॉट इज नाउ द सेंटर ऑफ लंडन.
तर आता लंडनच्या अगदी केंद्रवरती ठिकाणी असणारी ते जुनं अग्निशामक दलाचं केंद्र होतं.
इट यूज टू बी अ फायर स्टेशन बट इट हॅड अ फायर इन इट.
आता ते स्वतःच अग्निशामक दलाचं केंद्र होतं, त्यालाच आग लागलेली होती.
वी रेंटेड दॅट, वी नाउ ओन इट.
त्यावेळेस ते आम्ही भाड्याने घेतलं आणि आता ते आपल्या स्वतःच्या मालकीचं आहे.
इट्स अ ह्यूज बिल्डिंग.
फारच मोठी इमारत आहे.
बट आय लेड अ टीम ऑफ मेन टू कन्वर्ट दॅट बिल्डिंग.
आणि त्या इमारतीची पुनर्रचना करण्यासाठी मी एका चमूचं नेतृत्व केलं.
वी डिड ऑल द बिल्डिंग वर्क आवरसेल्व्स.
ते सगळं इमारतीचं काम आम्ही स्वतः केलं.
आय वॉज द प्लंबर टू बिगिन विथ.
हा तर सुरुवातीला आम्ही अगदी नळ फिट करण्याचं काम केलं.
सो वी डिड ऑल द वर्क.
आम्ही सगळ्याच प्रकारचं काम केलं.
वी वर लिव्हिंग टुगेदर, वी मेडिटेटिंग टुगेदर, स्टडींग टुगेदर अँड वर्किंग टुगेदर.
तर आम्ही तिथे एकत्र राहत होतो, ध्यान करत होतो, अभ्यास करत होतो आणि काम करत होतो एकत्र.
अँड वी हॅड अ व्हेरी इंटेन्स स्पिरिच्युअल कम्युनिटी.
एक प्रकारे फारच सखोल आणि तीव्र स्वरूपाची ती आध्यात्मिक पूल होतं.
वी हार्डली एव्हर युज्ड टू गो आउट.
आम्ही फारच कमी वेळा बाहेर जायचो.
अँड आय रिमेंबर आय वेंट डाउनस्टेअर्स वन डे टू द बिग फ्रंट डोर.
आणि एक दिवशी मला आठवतंय की जो मोठा दरवाजा आहे तिथे मी गेलो.
अँड समथिंग रिटन ऑन द फ्रंट ऑन द बॅक ऑफ द फ्रंट डोर द इनसाइड ऑफ द फ्रंट डोर यू आर नाउ एंटरिंग संसार.
आणि ते तिथे गेल्यानंतर मी पाहिलं की कोणीतरी दरवाजाच्या आतून लिहिलेलं होतं की आता तुम्ही संसारात प्रवेश करत आहात.
अँड दॅट वॉज देअर फॉर सेव्हरल टाइम्स.
आणि ते वाक्य कितीतरी आठवलं, कितीतरी दिवस तिथेच होतं.
बट देन वन डे आय केम डाउन.
आणि एक दिवशी मी खाली आलो पुन्हा.
समथिंग क्रॉस्ड आउट entering.
आणि कोणीतरी तिथे जे प्रवेश लिहिलेलं होतं त्या प्रवेशाला खोडून टाकलं.
And they've written up and said transforming.
आणि प्रवेशाच्या ऐवजी तिथे लिहिलं की परिवर्तित करत आहोत.
You are now transforming संसार.
आता तुम्ही संसाराचं परिवर्तन करत आहात.
That's what commitment to the three jewels means.
आणि त्रियत्नाप्रतीच्या प्रतिज्ञाबद्धतेचा हाच अर्थ होतो.
It means transforming संसार now.
त्याचा अर्थ संसाराचं आताच परिवर्तन करणं.
Whatever is facing you, you must transform.
कुठली गोष्ट तुमच्या समोर येऊ तुम्ही त्याला बदललं पाहिजे, परिवर्तित केलं पाहिजे.
You must transform yourself in relation to it.
त्या गोष्टीशी संबंधित तुम्ही जे आहात तुम्ही तशा प्रकारे स्वतःला बदलवलं पाहिजे.
Then you can help transform it into something better.
जेणेकरून तुम्ही स्वतःला अधिक चांगल्यासाठी परिवर्तित करू शकाल.
So yes, our dharma life, our commitment leads us to it means that we lead our dharma life in the midst of our ordinary life.
तर याचा अर्थ असा होतो की आपल्या सर्वसाधारण जीवनात मध्ये असताना आपण धम्म जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.
You are only ready to commit yourself when you can make your ordinary life into dhamma life.
खर तर तेव्हाच तुम्ही प्रतिज्ञाबद्ध होण्यासाठी तयार असू शकता जेव्हा तुमच्या सर्वसाधारण जीवनाला तुम्ही धम्म जीवन बनवण्यासाठी तयार आहात.
So let me explore this a little bit more.
या गोष्टीला थोडंसं अधिक मला तुम्हाला विश्लेषित करू द्या.
Tonight I want to speak a little bit about what that means in relation to going for refuge to the Buddha.
या गोष्टीला आजच्या रात्री विशेषतः बुद्धाला शरणागमन कसं करायचं या अर्थाने मी सांगू इच्छितो.
What does it mean to go for refuge to the Buddha in this way?
या प्रकारे बुद्धाला शरण जाणं म्हणजे नेमकं काय आहे?
Well, you could put it very briefly.
अगदी याला संक्षिप्त अर्थाने सुद्धा तुम्ही मांडू शकता.
It means living your life with an ideal.
याचा अर्थ की आदर्शासोबत तुमचं जीवन जगणं.
Living your life with the highest possible human ideal.
जो काही मानवी संभाव्य असा जो आदर्श आहे त्याच्या सहित जीवन जगणं.
Keeping in mind all the time the Buddha.
प्रत्येक क्षणाला बुद्धाला तुमच्या मनामध्ये ठेवणं.
The Buddha is your standard.
बुद्ध तुमचा स्वतःचा दर्जा आहे.
मेजरिंग युअर सेल्फ अगेन्स्ट द बुद्ध.
बुद्धाच्या त्या दर्जाला धरून तुम्ही स्वतःची मोजमाप करणार.
ऑफकोर्स यू आर नॉट अप टू द बुद्ध.
निश्चितच तुम्ही अगदी बुद्धाच्या दर्जावर नाही आहात.
बट ऑल द टाइम यू आर ट्राइंग इन युअर ऍक्शन्स टू रीच अप टू द बुद्ध.
आणि प्रत्येक वेळी तुमच्या कर्माने तुमच्या कृतीने प्रयत्न करता की तुम्ही बुद्धापर्यंत पोहोचाल.
The Buddha could have been in the situations you're in.
Buddha suddha kadachit tya ghatnanmadhe aale astil paristhitimadhe aale astil ja paristhitit tumhi aha.
How would he have acted?
Jar te tya paristhitit aste tar kashe vagle aste?
Would he have got upset?
Ke te narad jhale aste ka aplya sarke?
Would he have been fed up with looking after his mother?
Aicha aikade lakshya dena tyana kantalvana vatla aste ka?
Would he have been angry with the neighbor who's shouting?
जो आपला शेजारी आहे ओरडतो आहे त्याच्यावर तो ते ओरडले असते का, रागावले असते का?
Would he have been angry with the people who abused him?
ज्या लोकांनी त्यांना शिव्या घातल्या त्या लोकांवर ते रागावले असते का?
Well, no, in every situation he'd find a way of responding that was full of maitri.
आणि प्रत्येक परिस्थितीत त्यांनी अशा प्रकारे एक प्रकारे अशी निवडली की त्या प्रत्येक परिस्थितीत ते मैत्रीनेच केवळ प्रतिसाद त्यांनी दिला.
So in every situation we try to bring an ideal to bear upon our lives.
आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये जणू काही या आदर्शाला आपल्या जीवनाचा आधार बनवण्यासाठी आपण प्रयत्न करतो.
We live our lives according to an ideal.
आपण आपलं जीवन आदर्शानुसार जगण्याचा प्रयत्न करतो.
I was thinking about this in relation to politics.
विशेषतः या राजकारणाच्या संदर्भात ह्या गोष्टीविषयी मी विचार करत होतो.
At the moment it's difficult to avoid politics, isn't it?
आता ह्या क्षणाला राजकारणाला टाळणं थोडंसं कठीण आहे.
You can try to ignore politics, but politics won't ignore you.
जरी तुम्ही ह्या राजकारणाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी देखील राजकारण तुम्हाला दुर्लक्षित करू शकत नाही.
All day long, loudspeakers, shouting, shouting, shouting.
पूर्ण दिवसभर लाऊडस्पीकरवर मोठा आवाज चालू असतो, गोंगाट सुरू असतो.
And you do see some very strange combinations.
आणि कधी कधी ह्या आवाजामध्ये फार विचित्र प्रकारचं काहीतरी जुळवलेलं दिसतं.
ऑरेंज अँड ब्लू.
फार विचित्र प्रकारच्या गोष्टी एकत्र आलेल्या दिसतात. एकीकडे भगवा आहे आणि दुसरीकडे निळा आहे.
I don't know what's behind that, but it's a bit surprising.
तर ह्याच्या मागे काय आहे मला माहित नाही, परंतु ही गोष्ट जरा आश्चर्यकारकच आहे.
I'm not going to comment because I don't know, but it's just surprising.
आता ह्याच्यावर मी भाष्य करणार नाही कारण मला पुरेसं माहित नाही, परंतु ही गोष्टच मला आश्चर्यकारक वाटते.
Maybe there's good sense in it.
कदाचित काही चांगली गोष्ट पण असू शकते माहित नाही.
But it's surprising.
परंतु निश्चितच ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे.
The lotus and the dhammachakra, they don't seem to go together.
कमळ आणि धम्मचक्र असं दिसतं की सोबत जाऊ शकत नाही.
Please forgive me if I said anything wrong.
तर काही चुकीचं बोलत असेल तर मला माफ करा.
But politics is all about compromise.
राजकारण काय असतं तर राजकारण म्हणजे नुसती तडजोड असते.
You need power.
तुम्हाला काहीतरी सत्ता पाहिजे असते.
Power, you have to compromise something.
आणि सत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही ना काही तडजोड करावी लागते.
But the problem is in compromising you're in danger of losing your ideals.
आणि ह्या तडजोडीची समस्या हीच आहे की तुम्ही तुमच्या आदर्शाबरोबरचा संपर्क घालवू शकता ही भीती असते.
I can't say anything about anybody because I don't know Indian politics.
खर तर भारतीय राजकारण मला कळत नाही, त्याच्यामुळे कुणा विशिष्ट व्यक्तीबद्दल काही एकही गोष्ट मी बोलू शकत नाही.
I think Indian politics is something that a foreigner will never understand.
भारतीय राजकारण अशी गोष्ट आहे की एका परदेशी माणसाला कधीच समजणार नाही.
Maybe most Indians don't understand it either.
कदाचित भारतीय अनेक भारतीय लोकांना सुद्धा ते समजत नसेल.
The problem is that in playing for power you compromise ideals.
आणि मग ह्या सत्तेच्या खेळामध्ये काय होतं तर तुम्ही अशा प्रकारच्या आदर्शाशी तडजोड करता.
That's the danger of politics.
आणि राजकारणाचं हेच भय आहे.
Maybe some people can remain pure.
कदाचित काही लोक शुद्ध राहू शकतील.
Well, there's no doubt some did remain pure.
याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही की कोणीतरी शुद्ध राहिलं.
बाबासाहेब entered into politics.
बाबासाहेबांनी राजकारणामध्ये प्रवेश केला.
But he kept his ideals.
परंतु त्यांनी त्यांचा आदर्श सातत्याने ठेवला.
He would not compromise his ideals for a moment.
एका क्षणाला सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या आदर्शाशी तडजोड केली
नाही.
कुणीही बाबासाहेबांवर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नव्हता.
What happens to every politician in India?
आता प्रत्येक भारतीय राजकारणाबद्दल काय घडत आहे.
इवन मनमोहन सिंग almost certainly not a corrupt man. He's been accused of corruption.
मनमोहन सिंग निश्चितच अशा प्रकारचे भ्रष्ट व्यक्ती नाहीत, परंतु तरी देखील त्यांच्यावर तशा प्रकारचे आरोप झाले.
Everybody in India is accused of corruption.
प्रत्येकावरच जणू काही भारतामध्ये अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप होतात.
And if it's not corruption, it's something else. And you know what that is.
Yes. आणि जर भ्रष्टाचाराचा आरोप नसेल तर कुठला ना कुठला दुसरा आरोप असतो, आपल्याला माहिती तो कोणता असतो.
Nobody even hinted at that with बाबासाहेब.
पण बाबासाहेबांनी कुठल्याही बाबतीत अशा प्रकारची अगदी साधी काय म्हणता येईल हिंटला काय म्हणतील मराठीत
सजेस्टेड
नाही नाही संभावना सुद्धा अभिव्यक्त केली नाही.
Nobody dared suggest it.
Nobody
dared suggest it.
तर अशा कोणी धाडस तशा प्रकारचं धाडस केलं नाही.
Nobody could say oh he's corrupt.
असं कोणी म्हणू शकलं नाही की ते भ्रष्ट आहे.
It's a bit like calling a lion weak.
जणू काही ही गोष्ट अशी बोलण्यासारखी आहे की कुणीतरी सिंहाला म्हणतं की फारच दुबळा आहेस.
Nobody will listen to you.
जर असं तुम्ही म्हटलं तर कोणीच तुमच्यावर विश्वास ठेवून ऐकणार नाही तुम्हाला.
But it's very difficult to keep your ideals in the midst of politics.
परंतु राजकारणाच्या ह्या मध्यामध्ये अशा प्रकारचा आदर्श सोबत ठेवणं फार कठीण गोष्ट आहे.
You have to be a lion of a man.
तुम्ही एक प्रकारचं मनुष्य सिंह असल्यासारखं असलं पाहिजे.
It's actually very difficult to keep your ideals in the midst of life.
जीवनाच्या ह्या मध्यामध्ये अशा प्रकारचा आदर्श ठेवणं फार कठीण गोष्ट आहे.
And बाबासाहेब is an outstanding example of a man who kept ideals.
आणि बाबासाहेब असं अद्वितीय उदाहरण एकमेव द्वितीय उदाहरण आहे की ज्यांनी अशा प्रकारचा आदर्श टिकून ठेवला.
He was committed to ideals.
ते आदर्शाशी प्रतिज्ञाबद्ध झालेले होते.
Towards the end of his life he expressed that more and more in terms of the Buddha.
त्यांच्या जीवनाच्या शेवटी ही गोष्ट त्यांनी बुद्धाच्या संदर्भात अधिकाधिक अभिव्यक्त केली.
And he would not compromise those ideals for a moment.
आणि एका क्षणाला सुद्धा त्यांनी ह्या आदर्शाशी कधीही तडजोड केली नाही.
See, it's a crazy.
लक्षात येत आहे का की तो सुद्धा सहमत होतोय माईक.
ठीक आहे. Yes, he wouldn't compromise his ideals for an instant.
एका क्षणाला सुद्धा त्यांनी कधीही आपल्या आदर्शाशी तडजोड केली नाही.
This is what commitment means.
आणि हाच प्रतिज्ञाबद्धतेचा अर्थ होतो.
You will not be corrupt.
तुम्ही स्वतः भ्रष्ट असणार नाही.
You will not act unethically.
तुम्ही अनैतिक वागणार नाही.
You will not pursue low goals.
आणि कुठल्याही प्रकारचा निचतम जो आदर्श आहे तो कधी तुम्ही धारण करणार नाही.
You will only live by the highest human ideals.
तुम्ही प्रत्येक वेळी जो मानवी उच्च आदर्श आहे त्याच्या सोबत जगाल.
You will not compromise what is most important.
जी गोष्ट महत्वपूर्ण आहे तिच्याशी कधीही तुम्ही तडजोड करणार नाही.
That is what it means to go for refuge to the Buddha.
आणि बुद्धाला शरण जाण्याचा हाच अर्थ होतो.
The Buddha is the one. Or kuch awaz? Awaz do. ठीक है? ठीक है?
ठीक है? ठीक आहे?
Yes, the Buddha is the one who has completely identified himself with the ideals.
बौद्ध असा असतो की जो पूर्णपणे जो आदर्श आहे त्याच्याशी स्वतःची ओळख करतो, स्वतःला त्याच्याशी संबंधित ठेवतो.
The Buddha is the one who is completely left behind self-interest.
बुद्ध असा व्यक्ती आहे की ज्याने स्वतःचे जे रुची आहे ती पूर्णपणे मागे ठेवलेली आहे.
That's the problem, isn't it, with all our activities.
खरं तर ही आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे एक समस्या आहे.
I come into it.
प्रत्येक कृतीच्या मागे आपला मी येतो.
You're doing politics.
तुम्ही राजकारण करता.
I've seen it in England.
मी इंग्लंडमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे.
You know, somebody like Tony Blair.
टोनी ब्लेअर सारख्या व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा.
I think he was a genuinely idealistic man.
ते एक प्रामाणिक आदर्शवत व्यक्ती होते.
But after some time, compromise.
परंतु थोड्या वेळानंतर काय झालं? तडजोड.
After some time, popularity.
काही दिवसानंतर काय होतं? प्रसिद्धी येते.
After some time you want to be famous.
तुम्हाला काही दिवसानंतर प्रसिद्ध व्हायचं असतं.
You want to be known by history.
तुम्हाला इतिहासाने लक्षात ठेवावं असं वाटतं.
So you do something that's against your own ideals.
आणि मग याच्यासाठी काय करता? तर तुमचा जो आदर्श आहे त्याच्या विपरीत काहीतरी तुम्ही करता.
Tony Blair took Britain to war in Iraq even though there were no weapons of mass destruction.
Weapons of
mass destruction, nuclear weapons.
Yes. तर जरी न्यूक्लिअर अणुबॉम्बचा वापर झालेला नसला तरी देखील टोनी ब्लेअर जे आहे ते इराण सोबत युद्धामध्ये दाखल झाले. इराक सोबत युद्धामध्ये दाखल झाले.
He lied to the British public.
Yes. आणि त्यांनी एक प्रकारे ब्रिटिश जे नागरिक होते त्यांच्याशी खोटं बोललं.
This is what happens even to an idealistic man.
आणि ही गोष्ट जो आदर्श व्यक्ती आहे त्याच्या सोबत सुद्धा घडू शकते.
We do the same ourselves.
आपण सुद्धा ही आपल्यासोबत सुद्धा ही गोष्ट घडते.
We want to do some good in society.
आपल्याला समाजामध्ये काहीतरी चांगलं करायचं असतं.
But we also want something for me.
परंतु त्याच वेळेस आपल्याला स्वतःला सुद्धा काहीतरी पाहिजे असतं.
So we compromise our ideals for our self-interest.
आणि मग आपल्या आदर्शांची आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काय करतो? तडजोड करतो.
And this is what Babasaheb supremely did not do.
आणि ही अशी गोष्ट होती की बाबासाहेबांनी ती अगदी मोठ्या अर्थाने केलेली नाही.
He never looked for his own self-interest.
त्यांनी कधीही स्वतःच्या रुचीमध्ये लक्ष दिलेलं नाही.
You know, he could have been a wealthy man, a very wealthy man.
कदाचित ते फार श्रीमंत व्यक्ती होऊ शकले असते.
He could have made all of you into Muslims and got crores of rupees from the Nizam of Hyderabad.
त्या सगळ्या बाबासाहेबांनी तुम्हा सगळ्यांना मुसलमान बनवलं असतं आणि करोडो रुपये हैदराबादच्या निजामाकडून मिळवले असते. कदाचित त्यांनी तुम्हाला ख्रिस्ती बनवलं असतं.
So many dollars would have come from the US.
आणि अमेरिकेतून कितीतरी डॉलर तुमच्यासाठी आले असते.
He could have even made you into Sikhs.
ते कदाचित तुम्हाला सीख बनू शकले असते.
And so much money from the Punjab.
आणि पंजाबवरून खूप सारे पैसे आले असते.
But Babasaheb was not interested.
बाबासाहेब याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीत रुची घेत नव्हते.
So he came to Buddhism.
ते बौद्ध धर्माकडे आले.
Not one paisa did he get.
आणि एक पैसा सुद्धा त्यांना मिळाला नाही.
Buddhism didn't buy him.
बौद्ध धर्माने त्यांना विकत घेतलं नाही.
He came to the Buddha Dhamma because he thought it was the best religion for his people.
ते बुद्ध धर्माकडे यासाठी आले कारण त्यांना असं वाटलं की हाच त्यांच्या लोकांसाठी सर्वोत्तम धर्म आहे.
बाबासाहेब left बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. ही कुड हॅव स्टेड ऑन इन द कॅबिनेट, दे हॅव गिवन हिम अ बिगर पोस्ट.
कदाचित ते मंत्रिमंडळात राहू शकले असते आणि कदाचित त्यांना त्या लोकांनी मोठी पद पण दिलं असतं.
बट व्हेन ही सॉ द कॅबिनेट डिड नॉट लिव्ह अप टू हिज आयडियल्स, ही लेफ्ट.
ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मंत्रिमंडळ त्यांच्या आदर्शाला जगत नाही, त्याच दिवशी त्यांनी ते सोडून दिलं.
ही वॉन्टेड इक्वालिटी फॉर मेन अँड वुमेन.
त्यांना स्त्री आणि पुरुषासाठी समता पाहिजे होती.
ओर रादर ही वॉन्टेड इक्वालिटी फॉर वुमेन विथ मेन.
असं पण आपण म्हणू शकतो की महिलांना पुरुषांच्या सोबतीनं समता पाहिजे होती.
वेन दॅट वॉज स्ट्रक डाउन व्हेन द हिंदू कोड वॉज नॉट पास्ड, he could compromise his ideals.
जेव्हा त्याला थांबवण्यात आलं, हिंदू कोड बिल पास होऊ शकलं नाही, तेव्हा त्यांनी त्याच्याशी अजिबात तडजोड केली नाही.
So going for refuge to the Buddha means not compromising your ideals.
बुद्धाला शरण जाणं म्हणजे तुमच्या आदर्शाशी तडजोड न करणं.
Your ideal of human enlightenment.
तुमचा जो मनुष्याचा आदर्श आहे त्याच्याशी तडजोड, तुमचा आदर्श मनुष्य
your ideal of human enlightenment.
Yes. तुमचा मानवी जो आदर्श आहे तो.
He was on the train all night.
तर मी सुद्धा रात्रभर प्रवास करून आलेलो आहे.
Yes, so it means not compromising the ideal of human enlightenment.
तर तुमचा जो मानवी आदर्श आहे त्या आदर्शाशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करणं.
Not compromising the ideal of complete selflessness.
आणि जो पूर्णपणे निस्वार्थी आदर्श आहे त्याच्याशी तडजोड न करणं.
The Buddha is the one who has gone beyond self-clinging.
बुद्ध असे व्यक्ती आहेत की जे स्वच्या आसक्तीच्या पलीकडे गेलेले आहेत.
So to go for refuge to him is to go for refuge to the ideal of selflessness.
आणि म्हणून शरणगमन करणं म्हणजे अशा प्रकारच्या आदर्शाला शरण जाणं आहे जो निस्वार्थ आहे.
And if you commit yourself to the Buddha, you're committed to becoming more and more selfless.
आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे बुद्धाला प्रतिज्ञाबद्ध होता तेव्हा तुम्ही अधिक अधिक निस्वार्थ बनण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होत असता.
Selfless because you see ultimately self is not real.
तुम्ही यासाठी निस्वार्थ बनता कारण तुम्ही हे पाहता की अंतिमतः हा जो मी आहे तो खरंच पक्का नाहीये, अंतिमतः त्यात काहीच नाहीये.
Self is just something that comes into existence and passes away.
आपला स्व असा आहे की जो अस्तित्वात येतो आणि एक दिवशी निघून जातो.
It's just an idea we have.
ही केवळ एक कल्पना आहे जी आपली असते.
So the Buddha sees that deeply.
बुद्ध याला अगदी सखोलतेने बघतात.
He sees life as it really is.
जसं जीवन आहे तशा प्रकारे त्याला बघतात.
He gives up clinging to it.
आणि मग जीवनाशी आपली जी आसक्ती आहे ती सोडून देतात.
So you're committing yourself to that ideal.
आणि तुम्ही त्या आदर्शाला तुमची प्रतिज्ञाबद्धता करत असता.
But it's extremely important that people commit themselves to this ideal.
आणि ही फारच महत्वाची गोष्ट आहे की लोकांनी ह्या आदर्शाला प्रतिज्ञाबद्ध झालं पाहिजे.
Unless this ideal is alive, where can humanity go?
जोपर्यंत हा आदर्श जिवंत राहत नाही तोपर्यंत मग मनुष्य मात्र जाईल कुठे.
I every week get a magazine that gives a roundup of world news.
तर माझ्याकडे दर आठवड्याला एक मॅगझिन मासिक येतं ज्याच्यामध्ये जगात काय चाललेलं असतं त्या सगळ्या घडामोडी असतात.
इट्स नॉट प्लेझंट रीडिंग.
खरं तर ते वाचणं तेवढं आनंददायक असत नाही.
दिस मॉर्निंग रादर आय वॉज रीडिंग अबाउट पाकिस्तान.
आजच्या सकाळी मी पाकिस्तान विषयी वाचत होतो.
ब्रदर्स अँड सिस्टर्स इन पाकिस्तान आर इन अ टेरिबल कंडिशन.
पाकिस्तान मधले आपले बंधू आणि भगिनी ज्या आहेत त्या भयंकर अशा अवस्थेत आहेत.
कराची इज वन ऑफ द मोस्ट व्हायलंट सिटीज इन द वर्ल्ड.
कराची संपूर्ण जगामध्ये हिंसक असं शहर आहे.
अँड द स्टेट इज जस्ट रिअली नॉट एक्झिस्टंट.
खरं तर ते राज्य म्हणूनच खऱ्या अर्थाने अस्तित्वात नाही.
पीपल इन पाकिस्तान पूर, दे सफर फ्रॉम व्हायलन्स, देयर इज व्हेरी लिटल स्ट्रक्चर ऑफ स्टेट.
आणि तिथले लोक गरीब आहेत, फार हिंसेने त्रस्त आहेत आणि एक राज्य म्हणून खऱ्या अर्थाने ते अस्तित्वातच नाही, फार कार्यरतच नाही.
पीपल स्ट्रगलिंग फॉर देमसेल्व्स, आय आय आय.
प्रत्येक जण तिथे जणू काही स्वतःसाठी मी साठी संघर्ष करत आहे.
यू सी व्हॉट्स हॅपनिंग इन सिरिया.
इन सिरिया, सिरियामध्ये काय घडतंय ते बघा.
द गव्हर्नमेंट किलिंग इट्स ओन पीपल.
सरकारने काय केलं, काही लोकांना मारून टाकलं.
व्हाय
का?
Because they get rich, they get fat when they're in the government.
ते ह्यासाठी कारण ते त्यांना माहिती आहे की जर ते सरकारमध्ये आले तर ते अधिक श्रीमंत बनू शकतात, अधिक मोठे बनू शकतात.
They don't want people to choose their own leaders.
त्यांना वाटत नाही की लोकांनी त्यांचा नेता निवडावा.
Me, me, me.
केवळ मी मी आणि मी आहे.
इट्स मी दॅट्स डिस्ट्रॉइंग द वर्ल्ड.
हा मी आहे जो जगाला नष्ट करत आहे.
यू कॅन सी इट, यू कॅन हियर द पॉलिटिशियन्स.
तुम्ही बघू शकता की हे जे राजकारणी काय बोलतात ते ऐकू शकता.
दे आर सेइंग ओ वी विल गिव यू दिस, वी विल गिव यू दॅट.
तुम्हाला माहिती आहे की असं म्हणतात की आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ.
वी विल गेट रिड ऑफ दिस, वी विल गेट रिड ऑफ दॅट.
याच्यावर आपण मात करू, त्याच्यावर आपण मात करू.
बट ऑल दे आर डूइंग इज सेइंग मी मी मी.
परंतु एकच गोष्ट लक्षात येते की ते हे काय करत आहेत तर केवळ मी मी आणि मीच करत आहेत.
सम मे बी अटॅच्ड टू दॅट.
कदाचित काही लोक याच्यापेक्षा चांगले असू शकतात.
लुक फॉर देम, वोट फॉर देम.
अशा लोकांना निवडा आणि त्यांना मत द्या.
वोट फॉर द वन्स विथ रियल आयडिया.
अशा माणसाला खरंच मत द्या जो ज्याच्याकडे खरा आदर्श आहे.
विदाउट समथिंग दॅट गोज बियॉन्ड मी, वी आर गोइंग टू डाई.
अशी गोष्ट जी स्वार्थाच्या पलीकडे असत नाही त्याच्याशिवाय खरंच आपण मरणार आहोत, मरायला जाणार आहोत.
वी आर गोइंग टू डिस्ट्रॉय दिस ब्युटिफुल अर्थ.
आपण जणू काय ह्या सुंदर अशा पृथ्वीला नष्ट करू.
वी आर गोइंग टू डिस्ट्रॉय दिस वंडरफुल लाइफ.
ह्या चांगल्या जीवनाला आपण नष्ट करू.
सो मच ब्युटी, सो मच जॉय इन लाइफ.
आपल्या जीवनामध्ये कितीतरी सुंदरता आहे, कितीतरी आनंद आहे.
बट इट्स आवर सेल्फिशनेस दैट डिस्ट्रॉयज इट.
परंतु हा आपला स्वार्थी भाव जो आहे त्याला नष्ट करत आहे.
सो द आयडियल ऑफ द बुद्धा गोज बियॉन्ड दॅट सेल्फिशनेस.
आणि हा जो स्वार्थ आहे त्याच्या पलीकडे बुद्धाचा आदर्श जात असतो.
व्हेन वी कमिट आवरसेल्व्स टू द बुद्धा, वी आर कमिटिंग आवरसेल्व्स टू गोइंग बियॉन्ड सेल्फ.
आणि म्हणून जेव्हा आपण बुद्धाला प्रतिज्ञाबद्ध होतो तेव्हा आपण स्वच्या पलीकडे जाण्याला प्रतिज्ञाबद्ध होतो.
इट्स डिफिकल्ट.
फार कठीण गोष्ट आहे.
वी विल फेल अगेन अँड अगेन.
आपण सातत्याने पराभूत होऊ याच्यामध्ये.
As soon as you said Buddham Saranam Gacchami, you fail.
जसं तुम्ही बुद्धं शरणं गच्छामि म्हणता तसंच तुम्ही अपयशी होता.
Immediately afterwards, you fail.
अगदी बुद्धं शरणं गच्छामि म्हणून झाल्या झाल्या लगेच तुम्ही अपयशी होता.
You try, you try, you try.
तुम्ही प्रयत्न करत राहता, प्रयत्न करत राहता.
And slowly you make progress.
आणि हळूहळू मग तुम्ही विकास करता.
But if you let go of that ideal, you fall down.
जर तुम्ही तो आदर्श गमावला तर तुम्ही खाली पडाल.
यू जस्ट फॉल बॅक इन टू सेल्फ.
तुम्ही पुन्हा स्वार्थामध्ये खाली पडाल.
सेल्फ इंटरेस्ट.
स्वतःच्या रुचीमध्ये खाली पडाल.
यू लिव्ह फॉर दॅट.
आणि तुम्ही एक प्रकारे तुमच्या रुचीने जगाल, स्वार्थाने जगाल.
इट्स नॉट इनफ फॉर अ ह्युमन बीइंग.
आणि मनुष्य मात्र म्हणून ही गोष्ट पुरेशी नाही.
टू बी अ ह्युमन बीइंग is to have an ideal.
खरं तर मनुष्य म्हणून जर आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला आदर्श असला पाहिजे.
We want something more.
आपल्याला काहीतरी अधिक पाहिजे.
When we go for refuge to the Buddha, we declare what that is that we want.
आणि जेव्हा आपण बुद्धाला शरण जातो तेव्हा एक प्रकारे याची घोषणा करतो की आपल्याला काय पाहिजे.
When I went through that ordination ceremony, this is what I did.
तर जेव्हा माझा दीक्षा समारंभ झाला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मी स्वतः गेलो.
माय टीचर सेड बुद्धं शरणं गच्छामि.
माझ्या गुरुने बुद्धं शरणं गच्छामि म्हटलं.
आय सेड बुद्धं शरणं गच्छामि.
मी स्वतः बुद्धं शरणं गच्छामि म्हटलं.
अँड विथ ग्रेट जॉय, विथ ग्रेट सॅटिस्फॅक्शन, आय पिन्ड मायसेल्फ टू दॅट आयडियल.
आणि अगदी आनंदाने, फार समाधानाने मी जणू काही त्या आदर्शासाठी स्वतःला बांधून घेतलं.
For 40 years I've been falling away and going back.
आणि मागच्या 40 वर्षापासून सातत्याने मी मागे पडत आहे आणि पुन्हा परत त्याच्याकडे जात आहे.
For 40 years I've been trying, failing, trying again.
आणि 40 वर्षापासून मी प्रयत्न करत आहे, अपयशी होत आहे आणि पुन्हा प्रयत्न करत आहे.
And I've made some little progress.
आणि निश्चितच काही थोडा विकास मी केलेला.
Because if you make an effort, you will go forward.
कारण तुम्ही जर काही प्रयत्न केला तर निश्चितच तुम्ही पुढे जाता.
But we'll talk more about that tomorrow night.
परंतु याच्याविषयी उद्या आपण अधिक बोलूया.
Tonight I just want to stress to you the importance of committing yourself to the highest ideal.
आजच्या संध्याकाळी मी एवढंच बोलू इच्छितो होतो की स्वतःला उच्चतम आदर्शाला प्रतिज्ञाबद्ध होणं किती महत्वाचं आहे.
So that everything you do is related to that ideal.
जेणेकरून जे काही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कराल त्याचा संबंध तुमच्या आदर्शाशी असेल.
I've been aware of this today.
या गोष्टीविषयी मी आज सुद्धा अधिक जागृत होतो.
All day long I've been preparing myself for this talk.
आणि संपूर्ण दिवसभर मी या प्रवचनाची तयारी करत होतो.
So I've been resting, I've been eating.
मी आराम करत होतो खात होतो
I've been doing some exercise
काही व्यायाम पण मी करत होतो
I've been meditating
मी ध्यान करत होतो
All the time I'm preparing myself to talk to you
आणि तुमच्याशी बोलण्यासाठी जणू काही मी पूर्ण तयारी करत होतो
And the main thing I've been trying to do is to connect with the ideal I want to relate to you
Yes. मुख्य गोष्ट मी करण्याचा प्रयत्न करत होतो की तो जो आदर्श आहे जो मी तुमच्याशी बोलणार आहे त्याच्याशी संबंधित राहण्याचा प्रयत्न करत होतो
This is what we need to do.
आणि हीच गोष्ट तुम्हाला करण्याची आवश्यकता
We need to see how everything we do relates to that ideal.
आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जी कोणती गोष्ट तुम्ही कराल ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला आदर्शाकडे घेऊन जाईल
You could say that without an ideal, One isn't really fully a human being.
तुम्ही असं पण म्हणू शकता की अशा प्रकारच्या आदर्शाशिवाय आपण एक मनुष्य असू शकत नाही.
We're just animals.
आपण केवळ प्राणी असो.
Just enjoying ourselves and die.
केवळ आपण आपला आनंद घेऊ आणि मरून जाऊ.
To be a human being is to have an ideal.
जर मनुष्य मात्र असायचं असेल तर आपल्याला आदर्श असला पाहिजे.
So we go for refuge to the Buddha.
आणि म्हणून आपण बुद्धाला शरण जातो.
And when you go for refuge to the Buddha, your whole life organizes itself around the Buddha.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही बुद्धाला शरणागमन करता तेव्हा तुमचं संपूर्ण जीवन तुम्ही बुद्धाच्या अवतीभोवती एकवटता त्याला संघटित करता.
It's as if the Buddha comes and sits on the lotus in your heart.
जणू काही ही गोष्ट अशी आहे की बुद्ध जणू काही तुमच्या हृदयाच्या केंद्र कमळावर येऊन विराजमान होतात.
And your whole being is organized around the Buddha.
आणि तुमचं सगळा जो स्व आहे अस्तित्व आहे ते बुद्धाच्या अवतीभोवती एकवटतं.
This is a deep satisfaction to you.
आणि ही गोष्ट तुमच्यासाठी अगदी सखोल समाधानाची असते.
A deep sense of purpose and meaning.
आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा हेतूचा आणि जीवनाच्या अर्थाचा एक भाव असतो.
Now you know why you're living.
आणि मग तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही आता का जगता आहात.
Now you know what everything means.
आता तुम्हाला कळतं की प्रत्येक गोष्टीचा काय अर्थ आहे.
And it's a great contribution to the world.
आणि ही गोष्ट जगासाठी फार मोठं योगदान आहे
थिंक व्हॉट अ मॅन लाईक बाबासाहेब ब्रॉट इनटू द वर्ल्ड
तुम्ही विचार करा की बाबासाहेबांसारख्या माणसाने जगासाठी काय आणलं
नॉट जस्ट फॉर व्हॉट ही डिड
त्यांनी काय केलं याचा नुसता विचार करू नका
बट फॉर हू ही वॉज हू ही वॉज
ते कोण होते ह्याचा विचार करा
ही वॉज अ मॅन विथ अन आयडियल
ते असे व्यक्ती होते जे आदर्शासहित होते
एव्हरीथिंग ही डिड एक्सप्रेस दॅट आयडियल
प्रत्येक गोष्ट त्यांनी केली त्याच्यातून त्यांचा आदर्श अभिव्यक्त होत होता
इट्स बीन अ सोर्स ऑफ कॉन्फिडन्स अँड करेज टू क्रोस ऑफ पीपल इन दिस कंट्री
आणि ह्या देशातल्या करोडो लोकांसाठी जणू काही आत्मविश्वासाचा कॉन्फिडन्स अँड करेज धाडसाचं धैर्याचं जणू काही ते एक प्रकारचं रूप होतं
इफ यू commit yourself to the Buddha you will have an ideal
jar tumhi buddha la pratigna baddha karal tar tumcha tumhala sudha adarsh asel
everybody who comes in contact with you would be in contact with that ideal through you
ani je loko tumcha samparkat yetil te sudha tya adarshacha samparkat yetil tumcha madhyamatun
and you will contribute to the raising up of the world
ani mhanun jagacha vikasasathi sudha tumhi kahi tari yogdan karal
the world will be a better place because you have an ideal
he jag adhik changle thikan banel karan tumhala adarsh asel
we used to say that when an ordination takes place the whole world rejoices
ami asa mhanto ki jeva diksha hote teva sampurna jag anumodan karta
in a way the world doesn't know it's rejoicing but it should do
खरं तर एका अर्थाने जगाला हे अनुमोदन माहित नाही त्यांनी केलं पाहिजे खरं तर
बिकॉज द वर्ल्ड हॅज बीन लिफ्टेड अप वन लिटल बिट
कारण अशा प्रसंगी काय होतं तर जग थोडस वर उचललं जातं प्रेरणेच्या अर्थाने
सो ब्रदर्स अँड सिस्टर्स वी नीड अन आयडियल
म्हणून बंधू आणि भगिनींनो आपल्याला आदर्शाची गरज आहे
वी नीड द आयडियल ऑफ ह्युमन एनलाइटनमेंट
आपल्याला जो मानवी आदर्श आहे त्याची गरज आहे
वी नीड टू कमिट आवरसेल्व्स फुली टू द बुद्धा
आपल्याला बुद्धाला पूर्णपणे प्रतिज्ञाबद्ध होण्याची गरज आहे
बुद्धं शरणं गच्छामि
बुद्धं शरणं गच्छामि
नमो बुद्धाय जय भीम